नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य डेटा प्राधिकरणाची स्थापना तसंच परळी इथं नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याचा आज महाशिवरात्रीच्या पर्वावर समारोप. आणि प्रधानमंत्री सूक्ष्मान्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1895 प्रकल्पांना मंजुरी, सलग तिसऱ्या वर्षी देशात अव्वल. आता सविस्तर बातम्या. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून समतोल विकास साधला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सामाजिक दायित्व निधीतून आदिवासी समाजाच्या विकासासंदर्भात काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या परिषदेत ते बोलत होते. आदिवासी मुलांना योग्य संधी मिळण्याची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,
सर आदिवासी मुलं योग्य प्रकारे शिकली तर अनेक अडचणीतून ती बाहेर येतात. साधारणपणे आपण जर बघितलं तर आदिवासी मुलांमध्ये उपजत प्रचंड मोठे गुण आहेत. केवळ त्या गुणांना योग्य प्लॅटफॉर्म देण्याची आवश्यकता असते आणि म्हणूनच या सगळ्या आपल्या आदिवासी शाळा असतील, आश्रमशाळा असतील, नामांकित प्रायव्हेट स्कूल्समध्ये देखील आदिवासी मुलांना आपण शिकवलं पाहिजे. कारण जोपर्यंत समाजातल्या इतर लोकांसोबत त्यांचं एज्युकेशन होणार नाही तोपर्यंत तो बुजरेपणाचा गुण तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा हा समाज सगळा किंवा ही मुलं इतरांसोबत मिक्सअप होतील.
पाटबंधारे प्रकल्पानं बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. 1976 पूर्वीच्या बाधित गावठाणांसाठी हा कृती कार्यक्रम राबवण्यात येईल. राज्य आधार सामग्री डेटा धोरणास मंजुरीसह राज्य डेटा प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. महाराष्ट्र महामार्ग अधिनियमात सुधारणा आणि महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025 या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुणे जिल्ह्यात बारामती इथं तसंच बीड जिल्ह्यात परळी इथं नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्याचाही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रत्येकी 564.58 कोटी रुपये तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली. दरम्यान परळीत पशुवैद्यक महाविद्यालय स्थापनेच्या निर्णयाबद्दल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. प्रगतीच्या वाटेवर हे एक विश्वासात्मक पाऊल ठरेल असं मुंडे यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली आहे. आता राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता मिळेल. 1 जुलै 2024 पासून ही दरवाढ लागू होईल. जानेवारीपर्यंतची थकबाकी या महिन्यातल्या वेतनासह दिली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्य शासनानं यापूर्वी वर्षीपासून छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी फ्रान्समध्ये मार्सेलिस इथं ही घोषणा केली. पहिल्या प्रेरणागीताचा पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अनादि मी अनंत मी या गीताला देत असल्याचंही शेलार यांनी जाहीर केलं. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं गंगा यमुना आणि गुप्त सरस्वतीच्या पवित्र संगमावर सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याचा आज महाशिवरात्रीला समारोप होत आहे. 144 वर्षांनी येणाऱ्या महापर्वात अमृत स्नान करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्थापन केलं आहे. महाकुंभ मेळ्याचा सुरळीत समारोप होण्यासाठी अधिकाऱ्यांनी मेळा परिसरात आणि प्रयागराजमध्ये नो व्हेईकल झोन लागू केला आहे. 13 जानेवारी रोजी सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत 64.60 कोटी अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलं. दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त मराठवाड्यात वेरूळ इथलं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, परळ इथं वैद्यनाथ तसंच औंढा इथल्या नागनाथ मंदिरातही भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापनानं विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात एक दिवस गावकऱ्यांसोबत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या उपक्रमात गावातल्या शक्य त्या समस्या जागेवरच सोडवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल असं गावडे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
लोकांचे जागेवर सुटणारे प्रश्न जागेवर सोडू. ज्याला थोडा वेळ लागणार आहे त्याच्यावर जे काही कामकाज करावं लागतं ते कामकाज करून आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देण्यासाठी खास करून रचनात्मक पद्धतीनं ही एक योजना राबवण्याचं नियोजित केलेलं आहे आणि पहिल्या एक दोन आठवड्यामध्ये आम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे त्याचा अनुभव घेऊन आम्ही जशी जशी आम्हाला करेक्टिव्ह मेजर्स घ्याव्या लागतील काही सुधारणात्मक गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड कराव्या लागतील ते आम्ही निश्चितपणे करू.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक 22,010 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 1,895 प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्रात हा प्रकल्प मंजुरीचा उच्चांक असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं सलग 3 वर्षांपासून हे सातत्य राखल्याची माहिती जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दिली. ते म्हणाले,
आपल्याकडे खूप वेगवेगळ्या स्वरूपाची प्रकल्प या योजनेतून उभे राहिलेले आहेत. उदाहरणादाखल भाजीपाल्याचं सोलार ड्राईंग करण्याचे अनेक प्रकल्प खूप चांगल्या पद्धतीने उभे राहिलेले आहेत. इथेच एस फॉर एस नावाची एक बायबॅक करणारी स्टार्टअप आहे, ती कंपनी पूर्ण त्यांचं सोलार ड्राईड भाजीपाला बायबॅक करते. मसाल्याचे उद्योग आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं सुरू झालेले आहेत. दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. मला सांगायला अतिशय आनंद होतो की या योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा मागच्या 3 वर्षापासून सातत्यानं देशात नंबर 1 वर आहे.
देशभरात 8वी आर्थिक गणना करण्यात येणार आहे. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक काल पार पडली. या गणनेसाठी ग्रामीण भागासाठी सुमारे 6,500 तर शहरी भागासाठी सुमारे 5,500 प्रगणकांची नेमणूक केली जाणार असून यासाठी विशेषत्वानं तयार केलेल्या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे ही गणना होणार आहे.
देशात पहिली आर्थिक गणना 1977 झाली होती तर 2019 7वी आर्थिक गणना झाली होती. अर्थव्यवस्थेच्या संरचनेचं मूल्यांकन करणं म्हणजे बिगर शेती उत्पादनं तसंच वस्तू आणि सेवांच्या वितरणात असलेल्या आस्थापनांची संख्या आणि त्यात गुंतलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करणं हा या आर्थिक गणनेमागचा उद्देश असतो. काळानुसार आर्थिक परिदृश्यातल्या बदलांचं निरीक्षण करणं, केंद्र आणि राज्य सरकारी धोरणांच्या प्रभावाचं मूल्यांकन करणं, तांत्रिक प्रगती तसंच बाह्य आर्थिक घटकांचा प्रभाव अभ्यासणं अशा विविध उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ही आर्थिक गणना केली जाते. हर्षवर्धन दीक्षित, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं काल देशभरात 60 ठिकाणी छापे घातले. यामध्ये पुणे, कोल्हापूर आणि नांदेडचा समावेश आहे. गेन बिटकॉईन नावाने ही कंपनी 2015 सुरू झाली होती. या कंपनीनं 18 महिन्यांसाठी दरमहा 10% दरानं परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं. 2017 या कंपनीचा घोटाळा उघड झाला होता. त्यानंतर या कंपनीविरोधात देशभरात तक्रारी दाखल झाल्या होत्या. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबतचा अंतिम निकाल नाशिक जिल्हा न्यायालयानं शनिवारपर्यंत राखून ठेवला आहे. या प्रकरणी काल सुनावणी झाली. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातली सदनिका मिळवण्यासाठी खोटं प्रतिज्ञापत्र दिल्याप्रकरणी न्यायालयानं कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी आणि फरार कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी काल 2 दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. नांदेड इथं काल 21व्या संगीत शंकर दरबार कार्यक्रमाचं उद्घाटन सतारवादक पद्मभूषण पंडित बुधादित्य मुखर्जी यांच्या हस्ते झालं. यावेळी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा नांदेडकर यांना यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. काल या कार्यक्रमात साधना सरगम यांच्या संगीत रजनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खासदार अशोक चव्हाण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यावेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं परभणी इथं 0-18 वयोगटातल्या 438 बालरुग्णांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. यापैकी 97 बालकांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचं तपासणी अंती आढळून आलं. गरजू बालकांवर आरपी रुग्णालयात नामवंत हृदयरोग तज्ज्ञांकडून उपचार तसंच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडून बिदर ते हजरत निझामुद्दीन दरम्यान विशेष गाडीची एक फेरी करण्यात येणार आहे. ही विशेष गाडी बिदरहून आज सकाळी निघाली असून परतीच्या प्रवासात ही गाडी दिल्लीहून 1 मार्चला सकाळी 8:15 सुटेल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याचा आज महाशिवरात्रीच्या पर्वावर समारोप. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9:00. नमस्कार.